आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेजराम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांसाठी आणखी 1300 कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी. सरकारच्या तुटपुंज्या मदतीनं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लोकार्पण. आणि नागपुरात 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 10व्या पर्वाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी 1356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमधल्या 21,66,198 शेतकऱ्यांच्या 15,16,681 हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळेल. यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे. या आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना, ज्यांच्या पशुधनाचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना जिल्हास्तरावरून मदत दिली जाणार आहे. यामुळे मदतीचं वितरण ताबडतोब होईल असंही मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत निधी मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींच्या मदतीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात केवळ 1800 कोटींच्या मदतीचे जीआर जारी झाले आहेत अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं दिलेली हेक्टरी 10,000 रुपयांची मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
9 तारखेच्या जीआर मध्ये ज्या सवलती होत्या 10 ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक जीआर काढला, त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची. या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एनडीआरएफच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे.
राज्यातील 253 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असूनही मदत एनडीआरएफच्या जुन्या निकषांप्रमाणेच दिली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडल्या आहेत त्यांना मिळणारी मदत 3 वर्षांनी मिळणार असल्यानं तोपर्यंत शेतकरी कसा जगणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्याचं आवाहन केलं. दरम्यान मराठवाड्यात सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी सरकारमधील मंत्र्यांवर असल्याचं सांगितलं. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सूत्रे पणन मंत्र्यांच्या हातात देण्यावर देखील त्यांनी टीका केली. राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सर्व पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी 12 इथं दिली. गेल्या महिन्याभरात अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची नव्हे तर वेदनेची ठरली आहे. या दुःखात आमच्या पक्षानं सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे असं पवार यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. ओझरमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी तेजस MK-1A या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं. भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
हमारी सबसे बड़ी समस्या यह थी कि हमारा डिफेंस प्रिपेयर्डनेस बहुत लिमिटेड था और हम इम्पोर्टेंट मिलिट्री हार्डवेयर के लिए लगभग पूरी तरह इम्पोर्ट्स पर निर्भर हुआ करते थे. हमारे डिफेंस प्रोडक्शन सिस्टम में प्राइवेट इंडस्ट्रियल सेक्टर की भी कोई खास भागीदारी नहीं थी. सब कुछ केवल पब्लिक सेक्टर PSUs तक सीमित था. यही कारण था कि क्रिटिकल इक्विपमेंट और कटिंग एज सिस्टम के लिए हमें बाहरी देशों की ओर नजर उठाकर देखना पड़ता था, जिससे न केवल कास्ट बढ़ती थी बल्कि स्ट्रेटेजिक वल्नरेबिलिटी भी पैदा होती थी.
नाशिकमध्ये तयार झालेल्या Sukhoi-30 LCA आणि HTT-40 विमानाच्या उड्डाणांचं राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. हे उड्डाण देशाच्या स्वावलंबनाचं उड्डाण असल्याचं ते यावेळी म्हणाले. 2014 पूर्वी जवळपास 65 ते 70% संरक्षण सामग्री आयात केली जात होती, मात्र आता जवळपास 65% उत्पादनं देशात तयार होत असल्याचं ते म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज वसुबारस स्वस्त धेनू अर्थात गाय वासराच्या पूजेनं दिवाळीला आजपासून प्रारंभ होतो. शेतकऱ्यांना दूध आणि शेतात कष्टासाठी बैलासारखी मेहनती पशु देणाऱ्या गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दीपोत्सवाचा आरंभ होताना वसुबारसीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. हवाई दलातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर्जा व्यावसायिकता सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध राहावं. त्यातून देशाच्या हवाई संरक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल असं हवाई दल प्रमुख ए पी सिंग यांनी आज सांगितलं. नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडर परिषदेत ते बोलत होते. तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास करणं या विषयावर ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं यंदा 10वं पर्व आहे. यंदा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान हनुमाननगर इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते होणार असून लेखक दिग्दर्शक पद्मश्री डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अभिनेते आशुतोष राणा यावेळी उपस्थित राहतील. 12 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गायिका श्रेया घोषाल, संगीतकार शंकर महादेवन, विशाल मिश्रा, अजय अतुल यासारखे नामांकित कलाकार सादरीकरण करतील.
आपल्या जनतेचं केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला. याच्यामध्ये बालक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभागी केला. पण चांगले विचार, चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न. संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कवी संमेलन, लोककला यांचा संगम असलेल्या या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं.
9 नोव्हेंबरला फ्युजन, 11 तारखेला महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि 15 नोव्हेंबरला अखिल भारतीय हिंदी कवी संमेलन होईल. 10 नोव्हेंबरला राष्ट्रसंतांची जीवनगाथा आणि 13 नोव्हेंबरला मिट्टी के रंग हे विशेष कार्यक्रम सादर होतील. 8 ते 17 नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी जागर भक्तीचा या उपक्रमांतर्गत 50,000 विद्यार्थी भगवद्गीतेचं सामूहिक पठण करतील. प्रेक्षकांसाठी मोफत पासेस www.खासदारमहोत्सव.com या संकेतस्थळावरून मिळणार आहेत. मागील वर्षी 2 कोटी लोकांनी महोत्सवातील कार्यक्रमाचा आनंद घेतला होता. अहल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज अल्पशा आजारानं आकस्मिक निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. कर्डिले हे वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 1995 युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. छत्तीसगड राज्यात जगदलपूर इथं आज 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात 98 पुरुष आणि 110 महिलांचा समावेश आहे. नक्षलवाद निर्मूलनाच्या दिशेनं हे एक मोठं यश आहे. हिंसेचा मार्ग सोडत आपल्याजवळची 153 हत्यारं खाली टाकत या नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा येण्याचा निर्णय घेतला असून त्यांना आता सरकारच्या पुनर्वसन योजनांचा लाभ मिळणार आहे. येत्या काही तासात नागपूर, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अतिवृष्टीबाधित जिल्ह्यांसाठी आणखी 1300 कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जारी. सरकारच्या तुटपुंज्या मदतीने सरकारची दिवाळी अंधारात असल्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. नाशिकमध्ये तयार झालेला पहिला तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लोकार्पण. आणि नागपुरात 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 10व्या पर्वाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.